नमस्कार पराशिस्टमधून बोलतोय सर. पराशिस्ट केंद्रमधून बोलतोय सर मी. सर आमचा आज एक इव्हेंट होता ऑप्शन अनलिमिटेड नावाचा, त्या रिगार्डिंग तुम्हाला कॉल केला होता. सर आमचा आज एक इव्हेंट होता सर ऑप्शन अनलिमिटेड नावाचा, त्या रिगार्डिंग कॉल केला होता सर. सॉरी सर आमचा इव्हेंट आहे सर प्रॉपर्टी रिलेटेड. आमचं प्रॉपर्टीचं एक्झिबिशन होणार आहे डेक्कन मध्ये. तुम्हाला आमच्या पुण्याच्या एवढ्या प्रॉपर्टीज आहेत सर आणि पुण्याच्या बाहेरून ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचं डिटेलमध्ये माहिती दिली जाईल सर इव्हेंट मध्ये. आणि जर तुम्ही कुठची प्रॉपर्टी बुक केली सर इव्हेंट मध्ये येऊन, सर आज आणि उद्या दोन दिवस आहे सर. तुम्ही कधी येणार सर सांगू शकता का? चालेल सर मी ऍड्रेस पाठवून देतो, तुम्हाला उद्या परत कॉल करतो. पण सर वेळ दिला धन्यवाद सर, तुमचा दिवस शुभ असतो.